श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. कर्करोग रुग्णांसाठी कार टी सेल उपचार पद्धतीमुळे सर्व मानवजातीसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज आपल्या मुंबई भेटीत आयआयटी मुंबईत कार टी सेल उपचार पद्धतीचं लोकार्पण केलं. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या उपचार पद्धतीमुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 8 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. हिंगोलीत शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कन्हाळीकर यांनी आज अर्ज भरला. यापूर्वी पक्षानं इथून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. अमरावतीमध्ये भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनी अर्ज भरण्यापूर्वी सभा घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यातून अर्ज भरला. यावेळी विविध समाजाचे नेते उपस्थित होते. नांदेडमध्ये भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर तर नांदेडमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनीही आज अर्ज भरला. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांची उमेदवारी आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत जाहीर केली. तत्पूर्वी अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अर्चना पाटील या भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं अनुसूचित जातीचं जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवलं आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं पुरेशा कागदपत्रांची तपासणी करून त्यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे, त्यामुळे त्यात कोणाच्याही हस्तक्षेपाची गरज नसल्याचं स्पष्ट मत न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि संजय करोल यांच्या पीठानं नोंदवलं. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथं जांभूळ गावात आज पाण्याची टाकी स्वच्छ करताना विजेचा धक्का लागून 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. पंपिंग यंत्रातून वीज पाण्यात शिरल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 351 अंकांची वाढ झाली असून तो 74,228 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 80 अंकांची वाढ नोंदवत 22,515 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.